नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. भारतात तंत्रज्ञानासोबतच खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी खेलो इंडिया ते ऑलिम्पिकच्या यजमानापर्यंत भारताचा क्रीडा संकल्प मांडला. खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं असल्याचं ते म्हणाले. भारताकडे 2030 राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आगामी काळात बिग बॅश लीगचा एक कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी केली. खेळ हा सीमा आणि संस्कृतींच्या पलीकडे जाऊन मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेष तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैवइंधन धोरणाचं समर्थन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं, त्याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचं पी हरीश म्हणाले. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलं. खत खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे, तसंच अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे. स्पेनमधल्या माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मादेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन लियानं अर्णवचा 2-5, 5-7 असा पराभव केला. दरम्यान विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा गेल्या 36 वर्षातला अर्णव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर इतका आहे. हा साठा 7 धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक झाल्यानं पैठणच्या जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा 30%च्या वर पोचला आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला असून नागमठाण धरणातून विसर्ग सुरू आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00.